उपदेशक अध्याय 7 किमती सुगंधी द्रवापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे. मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोक करणाऱ्याच्या घरी जाणे उत्तम आहे. जिवंतानी हे मनात बिंबवून ठेवावे म्हणून जिवंत हे मनात ठसवून राहील. हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो. शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते पण मूर्खांचे मन मेजवानीच्या घरात असते. मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे उत्तम आहे. भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे मूर्खाचे हसणे आहे हे सुद्धा व्यर्थच आहे. पिळवणूक खात्रीने शहाण्या मनुष्यास मूर्ख करते आणि लाच मन भ्रष्ट करते. एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे आणि आत्म्यात गरिष्ठ असलेल्या लोकांपेक्षा आत्म्यात सहनशील असलेला उत्तम आहे. तू आपल्या आत्म्यात रागवायला उतावळा असू नको कारण राग हा मूर्खाच्या हृदयात असतो. या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते हे का असे म्हणू नको कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही. आमच्या पूर्वजापासून आम्हास वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अतिउत्तम आहे. ज्या कोणाला सूर्य दिसतो त्याचा फायदा होतो कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते. परंतु जो कोणी शहाणपणाने ज्ञान मिळवतो त्याचा फायदा हा आहे की ते जीवन वाचविते. देवाच्या कृत्यांचा विचार करा. जे काही त्यांनी वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल. जेव्हा समय चांगला असतो तेव्हा त्या समयात आनंदाने राहा. परंतु जेव्हा समय वाईट असतो तेव्हा हे समजा देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरे करून ठेवले आहे. या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये. मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत. तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना देखील नष्ट होतात आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्ष जगतात. स्वनीतिमान होऊ नका. स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. तू आपल्या स्वतःचा नाश का करून घेतो. दुष्टतेचा किंवा मूर्खतेचा अतिरेक करू नका. तुमची वेळ येण्याआधीच तुम्ही का मरावे. तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस. जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल. एका शहरातील 10 अधिकाऱ्यांपेक्षा ज्ञान शहाण्या मनुष्यास अधिक बलवान करते. जो कोण चांगले करतो आणि कधी पाप करत नाही असे या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही. बोललेले प्रत्येक शब्द ऐकू नका कारण तुमचा नोकर कदाचित तुम्हा शाप देताना ऐकाल. त्याचप्रमाणे तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहीत आहे. तुम्ही सुद्धा इतरांना वारंवार शाप दिले आहेत. मी हे सर्व माझ्या ज्ञानाने सिद्ध केले. मी म्हणालो मी ज्ञानी होईन परंतु ते माझ्यापासून दूरच राहिले होते. ज्ञान जे आहे ते दूर व फारच खोल आहे. ते कोण शोधू शकेल. मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले आणि मला हे कळले की दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे. मला मृत्यूपेक्षाही अधिक कडू अशी पाशरूप असलेली स्त्री सापडली. तिचे हृदय पूर्ण पाश व जाळी आहे आणि तिचे बाहू साखळ्यासारखे आहेत. जो कोणी देवाला प्रसन्न करतो तो तिच्यापासून निसरतो पण पापी मात्र तिच्याकडून पकडला जातो. मी काळजीपूर्वक काय शोधून काढले. उपदेशक म्हणतो मी वास्तविकतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी एकामागून एक गोळाबेरीज शोधून एकत्र केल्या. मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही. मला यातून सापडले की देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे.